जय जिजाऊ, जय शिवराय। शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सव प्रसंगी शिवतीर्थ गार्डन रोड यवतमाळ येथे सकाळी 8 वाजता आऊसाहेबांना वंदन, सकाळी 11 वाजता रांगोळी व चित्रकला स्पर्धा, सायंकाळी 4 वाजता वेशभूषा स्पर्धा व सायंकाळी 7 वाजता शिवश्री निलेश सोनटक्के अमरावती यांच्या व्याख्यानास आपण सहकुटुंब व मित्रमंडळीसह उपस्थित रहावे ही विनंती। विनीत मराठा सेवा संघ आणि छत्रपती सेवा प्रतिष्ठान यवतमाळ।